इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी जे दैन्यची फेडी मानसाचे द्वैताचा दुकाळूप आहे साम्याचे सुयाणे होये जया ज्ञानाची सोये ऐसे करी मदाचा ठावोची कुसी जे महामोहाचे ग्रासी मेदी आत करू ऐसी भाषवरो जे संसाराचे उन्मुळी संकल्प पंकू पाखाळी अनावराचे वेटाळी नेया भेदे जयाचे मी झालेपणे पांगुळा होईजे प्राणे जयाचे मी विंदाणे जग हे चेष्टे जयाचे मी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीवू डोंडावरी लोळे आनंदाचिया ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेथ विटाळले मन चोख कीजे आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षय व्याधी ते जयाची या सन्निधी निरू जाती ते इथपर्यंत आपलं मागचं वेळ झालेलं होतं. जे ज्ञान झालं असताना प्राण सांगळ होऊन जातात, प्राणांचा लय होतो, सुदाकाशाच्या ठिकाणी प्राण लीन होऊन जातात, मनाचं अमन झाल्यानंतर आणि मनाचं उन्मन झाल्यानंतर त्याचा परिणाम प्राणांवर म्हणजे श्वासांवर होतो आणि श्वास देखील तटस्थ होऊन जातात, थांबून राहतात. त्याला आचार्यांनी केवल कुंभक असं म्हटलेलं आहे. जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीवू दोंडावरी लोळे आनंदाचिया. जे ज्ञान झालं असताना बुद्धीचे डोळे उघडतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उपनिषद देखील दृश्यते तू अग्र या बुद्ध्या असं म्हणतात. ज्ञान खरं म्हणजे बुद्धीचाही विषय नाही, मनाचाही विषय नाही, इंद्रियांचा तर नाहीच नाही. यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह, ज्या ठिकाणी वाचा परत फिरते आणि मनाला देखील ते अप्राप्त असं आहे. भगवद्गीतेमध्ये इंद्रिय आणि पराणी आहु इंद्रियेभ्य परम मना मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे हे परत असतो सहा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. इंद्रियांपेक्षा मन मनापेक्षा बुद्धी ही अधिकाधिक सूक्ष्म विषय सेवन करायला समर्थ अशी आहे. विषयांपेक्षा विषय भोगणारी जी इंद्रिय आहे ती इंद्रिय अधिक श्रेष्ठ. कारण इंद्रिय जर नसेल, इंद्रिय जर उच्चकामी असेल तर विषयांना काही नाटक बरीच नाही. त्यामुळे इंद्रिय ही अधिक श्रेष्ठ विषयांपेक्षा. मन जर अनुकूल नसेल तर इंद्रिय विषयाचं सेवन करू शकत नाही. मन जर दुःखी असेल, मन जर तळमळत असेल, परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अन्न देखील गोड लागत नाही, समोरचं जेवण देखील जात नाही, असं लक्षात येतं. याचं कारण मन अस्वस्थ असतं. त्यामुळे आवडणारा पदार्थ जरी घरी केलेला असला तरी देखील तो ते खाऊ शकत नाही अशी त्याची स्थिती होऊन जाते. म्हणजे मी म्हणतोय ते अशा करता तो खाऊ शकत नाही याचा अर्थ जर त्याच्यावर तसं दडपण आलं असेल तर परीक्षेची जी अनिश्चितता आहे त्या अनिश्चिततेमुळे त्याच्यावर जर दडपण आलं असेल तर तुम्ही करू शकत नाही. मन अनुकूल नाही म्हणून केवळ असं घडतं. मनापेक्षा बुद्धी ही अधिक श्रेष्ठ, कारण बुद्धीच्या ठिकाणी निश्चय करण्याची क्षमता असते, मनाच्या ठिकाणी निश्चय करण्याची क्षमता नसते. मनाने जे केलेले निश्चय असतात ते दुसऱ्या दिवशी टिकत नाही असं होऊन जातं. पण बुद्धीने जो निश्चय केला, बुद्धी निश्चयात निका असल्यामुळं बुद्धीचा निश्चय हा अधिकाधिक स्थायी असण्याची, चिरकाळ टिकण्याची अशी किमान शक्यता असते. बुद्धीमध्ये देखील अस्थैर्य असू शकतं, तरी देखील बुद्धी ही मनापेक्षा अधिक श्रेष्ठ नियंत्रक अशी समजली जाते. आणि परमात्मा हा बुद्धीच्या देखील पलीकडचा आहे असं भगवद्गीता सांगते. एवं बुद्धे हे परम बुद्धा, अशा रीतीने बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्याला जाणून घेऊन असा शब्द जेव्हा भगवद्गीता वापरते, एवं बुद्धे हे परम बुद्धा संस्तभ्य आत्मानं आत्मना जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरात्मम, असं जेव्हा भगवद्गीता म्हणते त्यावेळेला बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्याला जाणायचं कसं हा प्रश्न शिल्लक राहतो. म्हणून बुद्धीच्या पलीकडे जरी परमात्मा असला तरी देखील तो जाणण्याची प्रक्रिया कुठेतरी बुद्धीनीच करायची असते, त्याची सुरुवात कुठेतरी बुद्धीनीच करायची असते. ही जी जाणण्याची शक्ती आहे, ही जाणण्याची शक्ती जी बुद्धीला आलेली आहे ती, आणि बुद्धीच्या ठिकाणी जी जाणण्याची शक्यता क्षमता ज्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्यामुळे आलेली आहे, त्या परमात्म्याचाच आधार घेऊन, शुद्ध जाणीव शक्तीचाच आधार घेऊन बुद्धी देखील ज्याला जाणू शकत नाही त्याला तत्वत जाणण्याचा प्रयत्न करावा असं भगवंत म्हणतात. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जयाचे मी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, ज्याच्या प्रकाशामध्ये बुद्धीचे डोळे उघडतात, त्या आचार्यांच्या एका श्लोकात शिष्याला बोध देणारा असा जो श्लोक आहे, किम ज्योतिस्तव, तू कोणाच्या प्रकाशामध्ये पाहतोस, भानुमान अहनिनय रात्र उत्तदिकम, मी सूर्याच्या प्रकाशामध्ये पाहतो, रात्री दिव्याच्या वगैरे प्रकाशात पाहतो. दिवसा सूर्याच्या प्रकाशात आणि रात्री दिव्याच्या प्रकाशात अथवा चंद्राच्या प्रकाशात पाहणारा जेव्हा रात्री दिवाही नसेल आणि चंद्रही नसेल तेव्हा कोणाच्या प्रकाशात पाहतो, दिवाही नाही उजेडही नाही तेव्हा पाहण्याची प्रक्रिया बंद होत नाही, तेव्हा सर्वत्र अंधार आहे हे मी बुद्धीच्या प्रकाशात पाहतो असं तो म्हणतो. तू बुद्धीच्या प्रकाशात पाहतोस अशा वेळेला तुझी बुद्धी कोणाच्या प्रकाशात पाहते, तेव्हा शिष्य असं उत्तर देतो की ती ज्योती मात्र मीच आहे, माझ्याच प्रकाशामध्ये बुद्धी पाहते. अशा रीतीने ते ज्ञान झालं असताना त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये उघडती बुद्धीचे डोळे, तत्व स्वत आत्म्याच्या प्रकाशामध्ये
बुद्धी देखील पाहते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मनाचं मन, बुद्धीचीही बुद्धी, जीवाचाही जीव, कानाचाही कान, मनाचंही मन अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचूनी केशवा अनुनावडे. तू जीवाचाही जीव आहेस, जीव देखील ज्याच्या आश्रयाला राहून जीवपणाला आलेला आहे असा तू आहेस, ज्याच्या अधिष्ठानावर जीवालाही जीवपणा मिळतो असा तू आहेस. आपले डोळे तर पाहतातच, पण डोळ्याचाही एक डोळा अंतरचक्षु हात आहे की त्याच्या प्रकाशामध्ये डोळे पाहतात. आपले कान ऐकतात हे तर खरंच आहे, पण कान देखील एका अंतरश्रवणाने ऐकत असतात. तो अंतरश्रवण असलेला स्वयंसिद्ध आत्मा आहे. त्याच्या प्रकाशामध्ये कान ऐकतात, त्याच्या प्रकाशामध्ये डोळा पाहतो, त्याच्या प्रकाशामध्ये जीव चव घेते. जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीवू दोंदावरी लोळे आनंदाची. या आनंदाच्या राशीवर जीव जणू लोळतो. हे ज्ञान झालं असताना जीव अत्यंत आनंदरूप असा होऊन जातो. आनंदात ही एव खलू इमानी भूतानी जायंते. हे सर्व जगत, हे जीव, ही सर्व भूत मात्र आनंदामध्येच निर्माण झालेली आहेत. म्हणजे ज्या वेळेला हे जगत निर्माण होतं त्यावेळेला एका सच्चित आनंद स्वरूप अशा अधिष्ठानावरच हे जग निर्माण होतं. म्हणून ते आनंदातूनच उत्पन्न होतं, आनंदाच्या ठिकाणीच ते जग आहे. आणि जेव्हा हे जग प्रलियंते नाश पावतं तेव्हा देखील ते आनंद स्वरूप असंच असतं. जेव्हा जन्म होतो तेव्हा एका उत्कट अशा आनंदाच्या क्षणीच जन्म होतो, आनंदातूनच जन्म होतो, आनंदातच स्थिती असते आणि आनंदामध्येच लोप पावतो. जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीवू दोंडावरी लोळे आनंदाची. या ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळले मन चोख की जे. ऐसे जे ज्ञान, ज्या ज्ञानाचं वर्णन करायला सुरुवात केली आणि आपण गेले 5-6 सोमवार या ओव्या पाहतो आहोत, हेच गुणविवंचना. पुढा म्हणी पहिलं अर्जुना, प्रस्तुत आता तुझं ज्ञाना रूप दावू. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञान सांगायला सुरुवात केली, क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान ऐके. जया ज्ञाना लागी गगन गिळीताती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोली. न करीती सिद्धीची चाड, न धरीती वृद्धीची भीड, योगा ऐसे दुवाड हेळसती. 162 ओव्यांपासून 174 ओव्यांपर्यंत म्हणजे 13 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या. ज्ञानाचं लक्षण आता तुला काय ते सांगतो. म्हणजे पुढे जे अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम ही जी ज्ञानाची लक्षणं येणार आहेत, ती ज्ञानाची लक्षणं आता तुला सांगतो. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करायला सुरुवात केली आणि त्या ज्ञानाचा महिमा प्रथम सांगितला. आशा करता की जणू त्या ज्ञानाचा महिमा जर आम्ही ऐकून ठेवला नाही तर मग अमानित्व अदंभित्व ही जी ज्ञानाची लक्षणं आहेत तर त्याचं आम्हाला विशेष काही वाटणार नाही. हे ज्ञान किती दुर्लभ आहे, हे ज्ञान किती अगाध आहे, हे ज्ञान प्राप्त करून घेणं कसं परमकर्तव्य आहे याचं वर्णन जर केलं नाही तर त्या ज्ञानाविषयी आणि ज्ञानाच्या लक्षणांविषयी उत्सुकता वाटणार नाही. असं धरून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानाची महती सांगितली. ही निरूपणाची पद्धत आहे, लक्षात घ्या. त्यांना देखील सरळ अमानित्व, अदंभित्व, अहिंसा असं वर्णन करता आलं असतं. पण जो प्रतिपाद्य विषय आहे तो विषय अधिक उत्तम ठसावा, त्याच्याविषयी उत्कंठा निर्माण व्हावी, जिज्ञासा निर्माण व्हावी अशा हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाची लक्षणं सांगण्याच्या आधी ज्ञानाचा महिमा सांगितला. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळले मन चोख की जे, असं जे ज्ञान अत्यंत पवित्रामध्ये पवित्र अशा गोष्टींचं निधान म्हणजे ठेवा, म्हणजे हे ज्ञान आहे. या ज्ञानाच्या ठिकाणी विटाळलेलं म्हणजे मलिन झालेलं असं मन सरळ निशंक मनानी चोख करावं, शुद्ध करावं. मन शुद्ध होण्यासाठी म्हणून ज्ञान हा एकच उपाय आहे. एरवी मन शुद्ध असू शकत नाही. ज्ञानाचा जर आधार असेल तर मन कुठेतरी शुद्ध राहील, कारण एरवी मन शुद्ध राहायला बांधील कसं असू शकेल? डोळ्यांनी आपण जे पाहू त्याच्या संबंधी मन विचार करणार ना, आणि डोळ्यांनी नेहमी आपण संतांचं दर्शन थोडंच घेऊ, डोळ्यांनी नेहमी आपण श्री रामचंद्रांच्या मूर्ती थोड्याच पाहू, डोळ्यांनी आपण नेहमी ज्ञानेश्वरीची अक्षरं थोडीच वाचू. आपले डोळे काय काय पाहतील सांगता येत नाही, आणि जे डोळे पाहतील त्याचे संस्कार डोळ्यावाटे थेट अंतःकरणावर होतात, आणि असे संस्कार अंतःकरणावर झाल्यानंतर मग मनामध्ये त्या संदर्भात विचार येणारच, उठणारच, हे इथे एक रांग होऊ शकते. त्याच्या संबंधी मन कार्य करायला लागतं, आणि ते कार्य डोळे काय काय पाहतील याच्यावर अवलंबून आहे, कान काय काय ऐकतील. आपल्या मुलाला देखील गधड्या, मी एक विनोद मागे वाचलेला होता की आई मुलाला असं म्हणते की सारखा इकडून तिकडून येतोस आणि रेडकासारखा चरत असतोस. तुला माहिती आहे का रेडकू म्हणजे काय? तर तो म्हणाला की माहिती आहे, रेडकू म्हणजे म्हशीचं पिल्लू. आपण जे जे ऐकतो, एकदा असं झालं की अगदी कठोर असे शब्द सगळे एकत्रित करून, जेवढे जेवढे म्हणून कठोर शब्द आहेत तेवढे तेवढे एकत्रित करून, आणि जेवढ्या जेवढ्या शिव्या आहेत, अपशब्द आहेत, ते एकत्रित केलेले असा एक शब्दकोश एकाने तयार केला, आणि त्या शब्दकोशाचं प्रकाशन करण्याचा कार्यक्रम होता. तेव्हा ते अध्यक्ष होते, ते म्हणाले की हा सगळा शब्दकोश मी काळजीपूर्वक वाचला, हा इतका अचूक शब्दकोश, म्हणजे याच्या बाहेर कठीण शब्द आणि अपशब्द जवळपास नसतील, इतका सुंदर असा शब्दकोश तयार कसा झाला? तर ते म्हणाले की एके दिवशी सकाळीच माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालं, आणि तिने जे जे शब्द उच्चारले ते मी स्टेनो असल्यामुळं मी भरभर ते लिहून काढले, आणि अवघ्या 5-6 तासामध्ये एवढा मोठा सुंदर असा शब्दकोश तयार झाला. कान आपले जे काही ऐकतील, प्रत्येक वेळेला कान काही चांगलं ऐकतील आपले, जर कानांनी कोणत्याही पद्धतीचं ऐकलं तर मन त्या पद्धतीने काम करणारच ना. प्रत्येक वेळेला कानावर जर भगवद्गीता आली, विष्णू सहस्र नाम आलं, संतांची वचन आली, भगवद्गीता आली, ज्ञानेश्वरी कानावर आली, तर मन कशा पद्धतीने विचार करेल? आम्ही अगदी थोडा वेळ स्वामीजींच्या दुकानात जाऊन बसत असू, थोडा वेळ म्हणजे जितकं बसणं शक्य होतं तितकं. त्याच्या पुढे जर अजून गर्दी झाली, दोन पाच लोक आले, तर आधी बसलेल्यांना प्रसाद मिळायचा, कारण बसण्याची जागाच मर्यादित होती. तर गेल्यावर कधी कधी असं व्हायचं की एक पाच मिनिटातच प्रसाद मिळायचा, तेव्हा खूप चुकपूक लागून राहायची. आणि कधी कधी असं व्हायचं की अर्धा तास, पाऊण तास, एक तास असं बसायला मिळायचं. जर तसं बसायला मिळालं तर सगळा दिवस चांगला जायचा, कारण कानावर इतकं पवित्र, इतकं गोड, इतकं प्रेमाचं असं संभाषण यायचं की ऐकत असताना थक्क व्हायला व्हायचं की अशा भाषेमध्ये, अशा गोड शब्दांमध्ये कधी बोलता येतं. तेच म्हणायचे कधी कधी की ते देवयानी कचाला मधु मधुरा तव गिरा असं म्हणत असे, असं ते म्हणत असत. पण ते जे देवयानीचं जे बोलणं होतं, कचाचं बोलणंच इतकं गोड, मधुर, आश्वासक अशा पद्धतीचं होतं, पण त्याच्यामध्ये स्वार्थ तरी दडलेला होता. स्वार्थरहित पण अत्यंत गोड, प्रेमळ, आणि त्याच्याही वर जाऊन, पुढे जाऊन उपकार करतं असं जे बोलणं असेल, तसं जर बोलणं अर्धा पाऊण तास कानावर आलं तरी देखील सबन दिवसभरामध्ये मन चांगलं राहायचं. मी मध्यंतरी आमच्या केदारची सायकल त्याच्या शाळेतून चोरीला गेली. ती सायकल नेमकी त्याच्या वर्गातल्या मुलांना नंतर एक दोन चार दिवसात दिसली. एक मुलगा ती सायकल घेऊन आला, ती कुठली सायकल आहे, काय आहे, तो म्हणाला माझी सायकल आहे, अशा प्रकारे ती गोष्ट झाली. सगळ्यांना समजत होतं की ही सायकल यांनी चोरून आणलेली आहे या मुलांनी. मी आपले इंगुळकर त्यांना सांगितलं आणि त्यांची ती जी पोलीस म्हणून लिहिलेली मोठी बुलेट गाडी त्याच्यावर बसून आम्ही तिकडे त्या मंगळवार पेठेमध्ये गेलो त्या मुलाचा पत्ता शोधत. आपल्याला कल्पना देखील येत नाही लोक कसे राहतात. मला असं वाटलं की चोरीची देखील कारणं, दारिद्र्य हे खरंच इतकं दारिद्र्य, तुम्हाला कल्पनाही येणार नाही की एकाच्या एक आत असे वाड्यांसारखे असे मोठ्या मोठ्या राहण्याच्या जागा, त्याच्या बाजूने अशा झोपड्या, मध्ये चौक, त्या चौकात एक एक असं झाड लावलेलं होतं. एका पाठोपाठ एक दोन तीन चौक ओलांडून आम्ही गेलो, सगळा झोपडपट्ट्यांचाच परिसर होता. तिथं दुपारी अडीच तीनच्या दरम्यान गेलो तर जल्लोष चाललेला होता. इकडं हातगाडीवर बसून कोणी पत्ते खेळत होते, जुगार चाललेला होता, कोणी मुलं काहीतरी भांडत होती, खेळत होती, आणि तरुण बायका म्हणजे अशा पिशीच्या, पस्तीशीच्या अशा बायका लंगडी वगैरे खेळ खेळत होत्या. म्हणजे हे आपल्या कल्पनेच्या बाहेरच दृश्य होतं. इतकं आनंदाचं, उत्साहाचं वातावरण होतं. एक पोलीस आणि मी असे आम्ही दोघं आत गेलो एका पाठवाट. एक तर एवढा मोठा घोळका असा जमला, त्याच्या घरात गेलो, ते वडील होतेच तिथं बसलेले. पोलीस आले म्हटल्यावर त्यांनी बायकोला सांगितलं माझा शर्ट दे, ते असे गंजीफावर बसलेले होते. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलांनी सायकल हो म्हणे त्यांनी विकत घेतली असं ते म्हणाले. ती विकत घेतलेली नाही म्हणे, ती सायकल चोरून आणलेली आहे. चोरून आणलेली आहे, त्या माणसाने इतक्या शिव्या द्यायला सुरुवात केली त्या मुलाला. मी आशा करता तुम्हाला हे सांगतोय की अशा वातावरणात जर जन्म झाला
आणि अशा वातावरणातच जर राहायचा प्रसंग आला तर मन चोख राहणं शक्य कसं आहे. तिथं त्याची त्यांची बायको होती, ते स्वतः होते, घरात एक आजी होत्या. त्यांनी आईवरून शिव्या द्यायला सुरुवात केली मुलाला आपल्या स्वतःच्या. इतक्या शिव्यांचा भडीमार केला की ते इंगुळकर म्हणले अहो शिव्या देऊ नका तुम्ही कोण असं ते आपलं त्यांच्या भाषेत बोलत होते. ते म्हणाले येऊ देत असं करतो त्याला तसं करतो अमुक करतो. ती सायकल मिळाली त्या सायकलीविषयी मी तुम्हाला सांगत नाहीये. मी तुम्हाला असं सांगतोय की अशा वातावरणामध्ये जर कोणी राहत असेल तर आणि अशी भाषा जर कानावर येत असेल तर मन चोख राहणं कसं शक्य आहे. आमच्या एका नातेवाईकांच्या घरी मी गेलो तर सकाळपासून एका पाठोपाठ एक गाण्याचेच कार्यक्रम, विविध भारती मग अमुक. म्हणजे थोड्या दोन तीन दिवस जर राहिलो तर मला असं वाटायला लागलं की आपण देखील गुणगुणायला सुरुवात करू. माहीत नसलेली सगळी गाणी दोन चार दिवसात तुम्हाला माहीत होतात. जर अशा गोष्टी सतत कानावर आल्या तर मन चांगलं कसं राहील असं मला तुम्हाला सांगायचंय. म्हणजे एक डोळा, एक कान, एक एक जरी इंद्रिय घेतलं तरी देखील ते चोख राहणं, चोख शुद्ध, ज्यांनी जीवन निर्मळ असेल अशा विषयामध्ये असणं आणि त्यामुळे मन चांगलं राहणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण जर तसं भाग्यवशात कोणाला लाभलं नाही तर त्याची स्थिती काय होईल आणि आपलं मन देखील हमखास. म्हणजे आमचे एक नातेवाईक आहेत त्यांच्या जर घरी गेलं तसं फारसं जायचा प्रसंग येत नाही. लहानपणी आम्ही त्यांच्या घरी राहायलाच जायचो. त्यांच्याकडे गेलं की अजूनही तो म्हणतो की भाऊ आलाय जा रे मुलाला पाठवतो भेट घेऊन ये. आणि जर एखाद वेळेला गेलो म्हणजे आता अलीकडे मी गेलो त्याला चार वर्ष झाली तेही काय सोळा सोमवाराच्या निमित्ताने गेलो तर त्याला भेट मिळण्याची काही शक्यता नव्हती तिथं. पण तरी देखील मला भेळेची आठवण झाली कारण यांच्याकडे गेलं की भेळ आणि भेळ झाल्यानंतर ते बायकोला सांगायचे की सुंदर कॉफी कर आणि मग मुलाला पाठवायचे पानपट्टी घेऊन ये. आपण कधीच ज्या गोष्टीच्या जी गोष्ट कधीच आपण करत नाही अशी गोष्ट मिळते तर त्यांच्या घरी गेल्यावर याची आठवण होते ना. आपल्याला देखील असं वाटतं की आता आपल्याला भेळ बहुतेक खायला मिळेल, त्याच्यानंतर कॉफी प्यायला मिळेल आणि लग्नात देखील संकोचाने पान मी खात नाही असं म्हणणारा मी पण पानपट्टी चालेल असं होऊन जाऊ शकतं ना. जर असं होत असेल तुम्ही कल्पना करा तर मग मन मलिन व्हायला किती वेळ लागेल. असं अशा वातावरणामध्ये जर राहत असेल कोणी तर मन मलिन वारंवार जर असे प्रसंग आले तर मन मलिनच होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भाग्यवशात जर अशा प्रकारचं ज्ञान ज्या ठिकाणी वास करून आहे अशा ठिकाणी जरी आपण गेलो तरी देखील मन शुद्ध होतं, पवित्र होतं, निर्मळ होतं. आपण आळंदीला गेल्यानंतर आपल्याला ज्ञान नाही झालेलं पण ज्ञान ज्या ठिकाणी वास करून आहे त्या ठिकाणी जरी गेलं तरी देखील मनाला पावित्र्य येतं. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेथ विटाळले मन चोख कीजे. आणि अशी कल्पना करा की त्या ज्ञानाच्या ठिकाणी मन मुरून गेलं, मन मुरे, मन नाहीस झालं, स्वरूपाच्या ठिकाणी मनाचा लयच झाला. मन मुरे मग जे उरे, मन मुरल्यानंतर मग जे शिल्लक राहतं आत्मतत्व ते तू कारे सेविसिना, त्याचं तू सेवन का करत नाहीस. दिसते तरी न धरवे हाते कैसे ते संतान ते पुसावे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे. निवृत्तींच्या कृपेनी प्रसादाने ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्या ज्ञानाच्या ठिकाणी बुडी देऊन राहा. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेथ विटाळले मन चोख कीजे. नामस्मरण करत असताना सगळं विसरून गेला. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही जीवा तया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. मनाल जर असा छंद लागला आणि असा छंद होऊन जीव जर एकरूप होऊन गेला, भेद नाही जीवा तया त्या गोविंदामध्ये आणि जीवामध्ये भेदच नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली, असा जर अनुभव आला अनुभूती आली तर मन आनंदून जाईल, अत्यंत प्रेमाने डोळे व्हायला सुरुवात होईल. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे आळी वेगळी राहत नाही त्या आळीला तो भ्रमर येऊन डंख करतो, तो डंख इतका तीक्ष्ण आणि तीव्र असतो की त्याच्या वेदना त्या आळीला कायम आठवत राहतात. पुन्हा कधी न जाणो तो भ्रमर येईल आणि पुन्हा असा डंख होईल, म्हणून तो तळमळत असतो की असं व्हायला नको, पण तरी देखील त्या आळीला ती आठवण असते. त्यामुळं ती आळी प्रसंगी कालांतराने त्या आळीला पंख फुकतात आणि ती भ्रमर होऊन उडून जाते. असा निसर्गामध्ये चमत्कार होतो. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे आळी वेगळी उरत नाही, मग जीव मुळातच परमात्मा असलेला वेगळा कसा राहील. अशा प्रकारे नामात जो रंगून गेला, जो ध्यानामध्ये रंगून गेला, पूजा करत असताना रंगून गेला, त्याला ज्ञान प्राप्त झालं. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेथ विटाळले मन चोख किजे, त्या ठिकाणी एरवी व्यवहारामध्ये विटाळलेलं मन विकृत झालेलं, दैन्याला पोचलेलं असं मन चोख शुद्ध असं होऊन जात. आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षय व्याधी, ते जयाची या सन्निधी निरुजा किजे. वस्तुत आत्मा जीवो ब्रह्मैव नापरः, जीव हा ब्रह्मच आहे, ब्रह्मापेक्षा जीव कधीच वेगळा नव्हता. पण आत्मात पण आपल्या स्वतःला जीव समजायला लागला. आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षय व्याधी, जणू क्षय झाला. की त्याची अगदी अवनती होऊन जाते, त्याचा देह पार खंगून जातो. असं जसं व्हावं तसा वस्तुतः आत्मा असलेला ही क्षयव्याधी जीवपणाची लागली आणि दैन्यावस्थेला प्राप्त झाला. ते जयाची या सन्निधी निरुजा किजे, ते ज्या ज्ञानाच्या सान्निध्यानी तो जीव निरोगी होऊन जातो, पुन्हा मी आत्मा आहे अशा बोधाला येऊन पोचतो. ते अनिरूप्य की निरूपिजे, ते वस्तुत निरूपण करता येत नाही असं, निरूपणाच्या पलीकडं असणारं असं, ते अनिरूप्य की निरूपिजे, ते वस्तुत सांगता येण्यासारखं नाही. पण सांगायला तर लागेलच, मी सांगेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते अनिरूप्य की निरूपिजे, ऐकता बुद्धी आणि जे, आणि नुसतं निरूपण करेन असं नाही, तर जो ऐकणारा आहे त्याच्या बुद्धीमध्ये या ज्ञानाच्या लक्षणांचा देखील मी प्रकाश टाकेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किती आत्मविश्वास आहे बघा. नाहीतर वेद म्हणतात नेती नेती याचं कोण वर्णन करणार असं म्हणून थांबले नाही. ते अनिरूप्य आहे पण मी निरूपण करेन. ज्ञानेश्वर महाराजांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. या लागी मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावेन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. शब्देवर सांगतात, खेचराच्याही मना आणि न सात्विकाचा पाना श्रवणासवे सुमना समाधी जोडे, ज्याचं चित्त थाऱ्यावर नाही अशा माणसाला देखील मी सात्विक भाव त्याच्या मनात निर्माण करीन। खेचराच्याही मना आणि न सात्विकाचा पाना, आणि जर मुळातच ज्याचं सुमन आहे असा जर असेल तर हे बोलणं जो श्रवण करेल तर तो समाधी अवस्थेलाच प्राप्त होईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। जसं व्यास म्हणतात की मी दोन्ही हात वर करून सांगतो की स्वर्ग मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष ते याच जन्मामध्ये प्राप्त करणं शक्य आहे, मी हात उंचावून सांगतो इतक्या खात्रीने सांगतो। तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, उघड प्रतिज्ञा करून सांगतो असं म्हणतात। तशाच प्रकारे ते म्हणतायत ते अनुरूप ते अनिरूप्य की निरूपीजे ऐकता बुद्धी आणिजे वाचूनी डोळा देखीजे ऐसे नाही, आणि बुद्धीत प्रकाश पडल्यानंतरच ते समजायचं, ते ज्ञान डोळ्याचा विषय नाही। पण बुद्धीच्या योगाने बुद्धी प्रकाशित करून मी तुम्हाला तशा रीतीने ते ज्ञान दाखवेन, मग तेची ये शरीरी जै आपुला प्रभाव करी तै इंद्रियांचे या व्यापारी डोळाही दिसे। पण ते ज्ञान जेव्हा शरीरामध्ये सुस्थिर होतं, स्वामीजी म्हणत असत की ते जे ज्ञान आहे ते ज्ञान वृत्तीवर आरूढ व्हायला लागतं। वृत्तीवर ते ज्ञान जर आरूढ झालं तर मग वृत्ती देखील ज्ञान स्वरूप अशा होऊन जातात, आणि त्यामुळं मग इंद्रियांचे जे सर्व व्यापार आहेत त्या सर्व व्यापारातून ज्ञान प्रगट व्हायला सुरुवात होते। आपला जो भाव असतो सहज भाव असतो तो भाव बोलण्या चालण्यातून शरीर धर्मातून देह बोलीतून डोळ्यांमधून आपला जो काही स्वर आहे त्या स्वरातून असा नेहमीच प्रगट होत असतो। आत व्यक्ती जशी आहे तशी व्यक्ती त्याच्या इंद्रियांमधून इंद्रियांच्या व्यापारातून प्रगट होत असते। असं शक्य नाही की एखादी व्यक्ती अमुक पद्धतीची बोलतीये, नेहमी बोलतीये, पण ती मनाने चांगली आहे असं आम्हाला माहिती आहे असं कोणी कोणी म्हणतात। त्यांच्या मनात काही नसतं, ते जरी असं बोलले तरी असं असणं शक्य नाही, मनात असल्याखेरीज बोलू शकत नाही। म्हणून सज्जन त्याच्या बोलण्यावरून ओळखता येतो, त्याच्या चालण्यावरून ओळखता येतो, त्याच्या पाहण्यावरून ओळखता येतो, त्याच्या हसण्यावरून ओळखता येतो, तो कशाकरता हसतो आहे त्यावरून ओळखता येतो, त्याच्या कपड्यांवरून ओळखता येतो। दुर्जनही अशा पद्धतीने ओळखता येतो आणि सर्वांना समजतो, ती लपून ठेवण्याची गोष्ट नसते। तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, पै वसंताचे रिगवणे झाडाचे नि साजेपणे जाणीजे। वसंत आला हे झाडाला पालवी फुटायला लागली की मग समजतच, वसंताचे रिगवणे झाडाचे नि साजेपणे। एका प्रोफेसरांची पत्नी प्रोफेसरांना सांगत होती की अहो कोकिळ ओरडतोय वसंत आला बर का, ते लिहित वाचत होते, ते म्हणाले की त्याला म्हणाव की उद्या वगैरे ये, आता मला वेळ नाही। पण वसंताचे रिगवणे झाडांचे नि साजेपणे जाणीजे, तेवी
करणे सांगती ज्ञान. जी काही कृती आहे ती कृतीच ज्ञानाला सांगते. अगा वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांची बहाळी बाहेर दिसे वृक्षाला जमिनीच्या अंतर्गत पाणी मिळत आहे की नाही हे शाखांची बहाळी त्याच्या ज्या फांद्या आहेत पानं आहेत त्यावरून बाहेर प्रगट होत. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, जर भूमी उत्तम असेल सकस असेल तर जो लुसलुशीत कोंभ येतो त्या कोंभावरून ते समजतं. बोलणं खरखरीत आहे आणि माणूस आतून चांगला आहे असं असू शकत नाही. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे, जो सुकुलीन असेल तर तो त्याच्या आचारावरूनच समजतो. अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती, आपल्याला देखील समजतं. आपण म्हणतो की काय करायचंय, त्यांचं घर गाडी बंगला इतक्या लांब त्यांच्या घरी गेलो, साधं चहाचं फुलकोणी देखील दिलं नाही असं आपणही म्हणतो की नाही. संभ्रमाची आयती जर आदरात इतकंच झालं नाही तर स्नेह आहे असं कसं म्हणायचं. बाराच्या वेळेला 12 वाजता आणि परगावहून 12 वाजता दुपारच्या वेळेला परगावहून लोक आलेले आहेत तुमच्या घरी आलेले आहेत आणि तुम्ही जेमतेम त्यांना पाणी देताय त्यांनी मागितल्यानंतर आणि त्यांना असं म्हणताय की जरा वेळ बाहेर थांबा आम्ही जेवून घेतो आणि मग तुमच्या अंतःकरणात स्नेह आहे असं त्यांनी जाणायचं कसं. अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्य पुरुष. जर पुण्य पुरुष असेल तर दर्शनावरूनच समजायचं, त्याला पाहिलं की समजेल. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. एक 2-3 ओव्या राहिल्यात म्हणून मी त्या घेतोय. ना तरी केळी कापूर जाहला जेवी परिमळे जाणो आला, की भिंगारी दीपू ठेविला बाहेरी फाके. केळ्यामधून जे केळीच्या झाडाच्या चिकामधून कापूर झाला की झाला नाही हा परिमळावरून जसा समजतो, किंवा तावदानामध्ये दिवा ठेवला तर बाहेर त्याचा तसाच्या तसा प्रकाश जसा पडतो, तैसे हृदयींचे नि ज्ञाने, हृदयात असलेल्या ज्ञानामुळं जी देही उमटती चिन्हे, ज्या देहामध्ये ज्या देहावर ती ते ज्ञान झालेलं आहे याची चिन्ह उमटतात. तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक, आता चांगलं अवधान देऊन ऐक असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण मी ती चिन्ह सांगतो आहे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतीही आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविधिग्रहः. एखादं जहाज जसं नांगर टाकून थांबतं की नाही एखाद्या ठिकाणी, तसे आपण या श्लोकाच्या पशी महिनोन महिने थांबू की काय असं मला वाटत आहे. हा श्लोक लवकर पुढे सरकणाऱ्यातला नाही. एक आचार्योपासन हा शब्द मिळाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 100-125 ओव्या लिहिलेल्या आहेत. इतकं विस्तृत आणि सुंदर बहारदार असं वर्णन केलेलं आहे की हा श्लोक किती दिवस चालेल काही सांगता येत नाही. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतीही आर्जवम. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ओ सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रम कर्णे शृणयाम देवा भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्रा स्थिरैरंगैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.